दुसरे राजे अध्याय 14. इस्रायलचा राजा अहो आहाज याचा मुलगा योवाश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी योवाशाचा मुलगा अमस्या यहुदावर राज्य करू लागला. अमस्या राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता. अमस्याने यरुश्लेमामध्ये 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहो आदान होते. ती यरुश्लेमेची होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले. तरीही त्याचा बाप दावीद याच्यासारखे नाही. आपले वडील योआश यांनी जे जे केले तेच सर्व त्याने केले. तरी उंचवट्यावरील पूजास्थळे नष्ट केली नव्हती. लोक त्या ठिकाणी अजूनही यज्ञ करीत व धूप जाळीत होते. आणि असे झाले की त्याचा बाप जो राजा होता त्या राज्यावर त्याची चांगली पकड असतानाच आपल्या वडिलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला. परंतु त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही. त्याऐवजी त्याने मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले. परमेश्वराने जी आज्ञा केली मुलांच्या गुन्ह्याकरता आई वडिलांना मृत्यूदंड देता कामा नये, तसेच आई वडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. त्याऐवजी अपराधाचे शासन अपराधालाच व्हावे. त्याने मिठाच्या खोऱ्यात 10,000 अदोम्यांना मारले. या व्यतिरिक्त या लढाईत सेलानगर त्याने घेतले आणि त्याचे नाव यकथेल ठेवले. अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते. त्यानंतर येहूचा मुलगा अहो आहाज याचा मुलगा इस्रायलचा राजा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. त्यामध्ये असे म्हटले होते, उठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाशाने यहुदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, लबानोनातल्या काटेरी झुडपाने लबानोनातल्या गंधसरूच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी करून दे. पण लबानोनातल्या एका वन्य पशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडपाला तुडवून टाकले. तू अदोमाचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी रहा. तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहुदाचाही पाडाव होईल. असा तू अरिष्टांशी झगडा का करावा? परंतु अमस्याने काही ऐकले नाही. म्हणून इस्रायलाचा राजा योवाश याने हल्ला केला. तो व यहुदाचा राजा अमस्या हे यहुदाच्या बेतशेमेश येथे एकमेकांसमोर भेटले. इस्रायलाने यहुदाचा पराभव केला आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या घरी पळाले. इस्रायलाचा राजा योवाश याने अहजाचा मुलगा अहो आश याचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा याला बेतशेमेश येथे पकडून त्यास यरुश्लेमेस नेले. यरुश्लेमेत आल्यावर त्याने यरुश्लेमेच्या तटबंदीला एफ्रायमाच्या दरवाजापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळजवळ 400 फुटांची भिंत पाडून टाकली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने चांदी आणि सर्व पात्रे योवाशाने लुटली आणि ओलीस ठेवण्याकरता माणसे घेऊन मग तो शोमरोनास परतला. यहुदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशाने केलेल्या इतर महान कृत्यांची नोंद इस्रायलाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात केलेली आहे. नंतर यहोआश आपल्या पूर्वजांबरोबर झोपी गेला आणि शोमरोनातून इस्रायलाच्या राजांबरोबर त्यास पुरण्यात आले. योवाशानंतर त्याचा मुलगा यराबाम त्याच्या जागी गादीवर आला. यहोआहाज त्याचा मुलगा योवाश इस्रायलाचा राजा याच्या मृत्यूनंतर योवाशाचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा 15 वर्ष जगला. अमस्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद यहुदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. त्यांनी यरुश्लेमामध्ये अमस्या विरुद्ध कट केला तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्या मागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्यास जीवे मारले. त्यांनी त्यास घोड्यावर लादून आणले आणि यरुश्लेमेत दाविदाच्या नगरात त्यास त्याच्या पूर्वजांच्या सोबत पुरले. यहुदाच्या सर्व लोकांनी त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी अजर्याला राजा केले. अजर्या तेव्हा 16 वर्षांचा होता. राजा अमस्या त्याच्या पूर्वजांबरोबर निजल्यानंतर अजर्याने एलाथाची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहुदाच्या स्वाधीन केले. यहुदाचा राजा योवाशाचा मुलगा अमस्या याच्या 15 वर्षापासून इस्रायलाचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 41 वर्षे राज्य केले. त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. नबाटचा मुलगा यराबाम याची पापे जी त्याने इस्रायला करायला लावली त्यातील कोणत्याही पापापासून तो फिरला नाही. त्याने इस्रायलाच्या लेबोथ हमातपासून अराबाच्या समुद्रापर्यंत भूमी परत घेतली. गद एफेर मधला संदेष्टा अमितयाचा मुलगा योना याला इस्रायलाच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणेच हे घडले. इस्रायलचे दुःख फार कडू आहे. दास काय किंवा स्वतंत्र काय सर्वच अडचणीत आलेले आहेत आणि इस्रायलाला सहाय्य करणारा कोणीच नाही असे परमेश्वराने पाहिले आणि इस्रायलचे नाव आकाशाखालून पुसून टाकू असे परमेश्वर म्हणाला नाही. त्याऐवजी परमेश्वराने योवाशाचा मुलगा यराबाम याच्यामार्फत इस्रायलाला तारले. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यराबामाच्या पराक्रमांची नोंद आहे. त्याचा पराक्रम तो कसा लढला आणि दिमिश्क हमात याने इस्रायलच्या भूमीला कसे घेतले. ही नगरे यहुदाच्या ताब्यात होती. यराबाम आपले पूर्वज इस्रायलचे राजे यांच्याबरोबर निजला आणि यराबामाचा मुलगा जखर्या राजा म्हणून गादीवर आला.